सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अचीवमेंट्स एंड फेलियर्स के बारे में बातें चल रही है. वो चीज जो पहली बारी करने वाले थे आप. लाइन वर कोण आहे?
मॉर्निंग दर्शन बोलतोय. माझाच एक आहे इन्सिडेंट, तो सांगायचा तुला. महाराष्ट्राची अंडर 16 ची ना ग्रामीण टीम टीम डिक्लेअर होणार होती हॉकीची.
बरं बरं.
ओके. आणि मी स्टेट खेळलो होतो आणि आम्ही रनर अप होतो.
अच्छा अच्छा.
तर 350 मुलांमध्ये म्हणजे त्याच्यावर सगळं होतं. ऍथलेटिक्स होतं, ठीक आहे, हॉकीची टीम होती, ऍथलेटिक्सचे सगळे इव्हेंट होते, नंतर कबड्डीची टीम होती.
ओके.
तर या सगळ्या मुलांमध्ये 350 मुलांमध्ये पहिलं नाव जे डिक्लेअर झालं होतं महाराष्ट्राच्या टीमचं, तर पहिलं नाव माझं घेतलं होतं.
क्या बात है. वा वा वा. म्हणजे तू महाराष्ट्राला रिप्रेझेंट करून आलेला आहे.
रिप्रेझेंट केलेले हॉकी मध्ये.
वा. आपला नॅशनल गेम आहे हॉकी आणि त्यामध्ये तू आपल्या राष्ट्राला रिप्रेझेंट कर. कसला कसला गर्व असतो रे. किती भारी फिलिंग असतं मला सांग.
रात्रीची वेळ सगळ्या जणांना असं बोलवलेलं आणि ते नाव अनाऊन्स झालं आणि पहिलं नाव आपलं घेतलं गेलं. दॅट वॉज द मुवमेंट. म्हणजे इथं वाटलेलं अरे सही काहीतरी केलं आपण.
क्या बात आहे यार, क्या बात आहे. यु नो मी माझ्या एका मित्राबरोबर त्या सेरेमनीला एका अशाच नॅशनल स्पोर्ट्स इव्हेंट ऍक्टिव्हिटी सेरेमनीला गेलो होतो. तिकडचा सीन इतका सुंदर होता म्हणजे खऱ्या अर्थानं मला अंगावर शहारा उभा राहिला. आपल्या राष्ट्राची पोरं उभी आहेत, नॅशनल अँथम सुरू होतं, गर्वानं फुलून उठतात आणि मग त्या स्पोर्ट्स तुमच्या प्रकाराला सुरुवात. काय तो माहोल असतो सगळा एकदम. क्या बात आहे, क्या बात आहे. ग्रेट यार, खऱ्या अर्थानं तुझ्यासारख्या पोराशी बोलून छान वाटलं डियर. सलाम आहे तुला.
थँक्यू.
की खेळ बंद केला होता?
आता बंद आहे कारण की बिझनेस मध्ये. पूर्वी खेळलो मी जवळजवळ 8-10 वर्ष खेळलो. असोसिएशन कडनं खेळलो, भरपूर खेळलो. आता नाही जमत. नाशिक मध्ये काही भेटला नाही मला.
बरोबर. पण एखादी स्पोर्ट्स अकॅडमी तरी जॉईन करून घे. तुझ्या अनुभवाचा फायदा आपल्या नाशिकच्या पोरांना मिळू दे रे.
नक्कीच नक्कीच.
वा बढिया आहे बॉस. मॉर्निंग नंबर वन मध्ये तुमचे असे काही अनुभव असतील तर शेअर करा. 6601935 नंबर आहे. जंगली शेर फ्रॉम जंगली शेर. खिलाडी मेरे जंगली है. बजाते रहो.